जीरो जय श्री हरी। महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना आणि छत्रपती शिवरायांवर विचारांनी मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वांना येत्या शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या स्वराज्याचा सुवर्ण सोहळा रायगडावर पार पडत असताना आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना छत्रपतींचा इतिहास मागे वळून पाहताना छत्रपतींची राजमुद्रा पण ऐकता पाहणी लागते। प्रत्येकानं गळ्यामध्ये हातामध्ये गुडामध्ये राजमुद्रा मिळवण्यापेक्षा त्या राजमुद्रेचा एकदा अर्थ समजून घेतला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा शहाजी राजांनी आपल्या पुत्राला दिलेली ही राजमुद्रा काय सांगते? प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणार आहे स्वराज्य, लोकांचं आणि लोककल्याणार्थ असणार आहे स्वराज्य, एक दिवस लोकांचं होईल, जगत मान्य होईल। छत्रपतींची ही राजमुद्रा, छत्रपतींनी आपल्या राजमुद्रेनुसार आपलं कार्य केलं। कसं कार्य केलं? इथल्या 12 मतदारांना 18 मतदारांना एकत्र केलं, एका माणसांना जोडलं आणि मग छत्रपतींचं स्वराज्य उभं राहिलं। छत्रपतींचं स्वराज्य जाती पाती धर्माच्या आणि प्रांताच्या पलीकडचं होतं, म्हणून ते स्वराज्य छत्रपतींचं इथल्या प्रत्येकाला आपलं वाटत होतं। मित्रांनो, छत्रपतींचा जय जयकार करताना छत्रपती आधी धोक्यात घडले पाहिजे आणि मग त्यांची जयंती केली पाहिजे। छत्रपतींनी दिलेला संदेश आहे तो धर्मविरहित समाजाचा, तो धर्मविरहित माणूस म्हणून एकत्र येण्याचा। छत्रपतींचा संदेश आहे जाती पाती विभागून न राहता माणूस म्हणून एकत्र येऊन असं काहीतरी निर्माण करा की जग त्याच्याकडे पाहत राहील। छत्रपतींच्या कार्यातून हा आदर्श घ्यावा लागेल, मग आपण म्हणू शकतो की जयंती करायची माझ्या राजाची, जयंती करायची घराघरात, जयंती करायची महामनात। छत्रपतींची जयंती आता होईल पूर्ण जगात आणि जगातल्या प्रत्येक गावात। म्हणूनच चला सुरुवात करूया एका विचारांच्या जयंतीला। छत्रपतींची जयंती इथल्या प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक माणसाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात। चला येत्या शिवजयंतीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय।